प्रकरण 45 गुणातीत ईश्वर। दिसणारे भासणारे सर्व विश्व, त्यातील प्रत्येक वस्तू आणि घटना तीन गुणांनी भरलेली आहे। हा उघडपणे अनुभवाला येणारा भाग आहे। परंतु न दिसणारे आपले विचार, भाव, संवेदना, जाणीवा आणि तर्क हे देखील त्रिगुणात्मकच असतात। जे तमोगुणात्मक आहे ते बरे वाटले तरी परिणामी विषमय ठरते। झणझणीत, उग्र आणि तळकट पदार्थ आवडीचे वाटले तरी अनेक रोगांचं मातृत्व बाळगून असतात। दारू तथा इतर अंमली पदार्थ माणसाचे माणूसपणच हरवून नेतात। उन्मादक संगीत, साहित्य वा चित्र प्रसंगी अंतःकरणाचा ठाव घेणारे असले तरी वासना चाळवणारे असतात आणि विकारवशता वाढवून विनाशाकडेच ओढतात। क्रोध असो वा निद्रा असो, त्यांना वाढवण्याचीच सहज प्रवृत्ती असते। परिणामी दोन्ही नष्टचर्य घडवून आणतात। एवंच तमोगुण विनाश घडवून आणतो। रजोगुणही त्या बाबतीत काही कमी अग्रेसर नसतो। सत्ता असो वा धन असो, गुर्मीच वाढवतात। जात, वर्ण, धर्म आणि पंथ आदींचा अभिमान ताठा वाढवतो आणि वितुष्ट निर्माण करतो। घराणे, वारसा, इज्जत आदींचा अतिरेकी भाव पिढ्यानुपिढ्या चालणारे वैर जन्माला आणतो। रजोगुणातून मी आणि माझं याचं एक वर्तुळ निर्माण होतं। कोश किड्यांप्रमाणेच आपणच ते धागे घट्ट करत राहतो आणि स्वतःच स्वतःला बंदिस्त करून घेतो आणि नकळत शेवटचा धागाच गळफास होऊन बसतो। तमोगुण असो अथवा रजोगुण असो, दोन्ही आवश्यकच असतात। इतकेच नव्हे तर ईश्वरीय शक्तीतून आकाराला आलेल्या प्रकृतीची अपत्येच असतात। तथापि अफाट विस्तार पावणाऱ्या जलपर्णी गवताप्रमाणे जीवनरूपी नदीचा प्रवाहच झाकून टाकतात। कुठेतरी दूर जलपर्णीतून पाणी बाहेर पडून नदी वाहू लागते हे खरे, परंतु पाणी मात्र दूषित होऊन जलपर्णीचाच वास आणि चव घेऊन आलेले असते। तसंच रजोगुण आणि तमोगुण यांनी जीवन झाकलं गेलं की त्यातून अंकुरित होणाऱ्या वासना त्या त्या गुणांचा अर्क आपल्या गर्भात साठवूनच घट्ट होत राहतात आणि मृत्यूसमयी त्याच स्वतःचे पाश पसरवितात। अंतःकाळच्या वासनात्मक स्थितीप्रमाणेच नवीन जन्म लाभत असतो। म्हणजे नवीन जन्मात देखील रजोगुण आणि तमोगुणाचाच प्रभाव असणार, पुन्हा तेच वाढणार आणि अधिकाधिक गुंतवत राहणार। इतके हे गुण भीषण स्वरूपाचा विनाश एकाच नव्हे तर अनंत जन्मांपर्यंत करत राहतात। केव्हा तरी त्याची जाणीव होऊन त्याबद्दल शिसारी यावी ना, की कुत्र्याच्या वमनाप्रमाणे ते देखील गोडच वाटावे। कुत्र्याला वाटतं, परंतु मनुष्य म्हणून बौद्धिक आणि भावनात्मक विकासांचा एक टप्पा गाठल्यावर तेच जीवन बरे असं कसं बरं वाटेल असं वाटत नाही। केव्हा तरी जाण येऊ लागते की यात सुख नाही, आनंद नाही, यात केवळ दुःख आहे आणि दुःखाची परंपरा आहे। किंचित मात्र सुखाकरता दुःखाचा डोंगर ओढवून घेतल्यासारखे आहे। ही जाण जीवाला होत असते, कारण जीव हा अखंड सुखाचा शोध घेत असतो। शिवाय जीवशक्ती ही आत्मशक्तीकडूनच शक्तिमय झालेली असल्यामुळे आत्म्याचे निरामय सुख काय याची त्याला कल्पना नसते। आत्म्याचे निरामय सुख म्हणजे ईश्वर। त्या ईश्वराचा शोध घेण्याचं कार्य जीव अविरतपणे करीत असतो. रजोगुणी आणि तमोगुणी जीवनप्रवाहात तो ईश्वर जीवाला कुठेच आणि कधीच गवसत नाही. प्रवाह ईश्वरानेच सुरू केला हे खरे, परंतु प्रवाहात मात्र तो असत नाही. ढगातून वीज निर्माण होते, परंतु विजेत ढग असत नाहीत, कारण ढग विजेच्या अतीत असतो. तसाच ईश्वरही गुणनिर्मिती करूनही गुणांच्या अतीत असतो. सोहम हंसहा.